चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊसतोड मजुरांच्या वसाहतीला आग। गेल्या वर्षीचा महापूर आणि दुष्काळ, शिवाय त्यातच आता कोरोना आणि त्यामुळे लागू झालेला लॉकडाऊन, यामुळे ऊसतोड मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यातच सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावरील मोकळ्या जागेत असणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या वसाहतीला आग लागली। ही आग शनिवारी सायंकाळी 5 वाजता लागली। आगीमध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा मात्र जळून खाक झाला। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। ऊसतोड मजुरांच्या वसाहतीमध्ये पाचटाला भीषण आग लागली। तसंच संध्याकाळी जोराचा वारा असल्यानं या आगीनं भयानक रूप धारण केल्यानं मजुरांची वसाहत आगीच्या तावडीत सापडली। आगीचं वृत्त समजताच कारखान्याच्या अग्निशामक बंबानं आग नियंत्रणात आणण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र सोसाट्याचा वारा असल्यानं ही आगीवरील नियंत्रण सुटलं। या दुर्घटनेची माहिती समजताच घटनास्थळी लगेचच वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र संकुडे, हेमंत गायकवाड, चेतन गायकवाड यांनी भेट दिली। सोमेश्वर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी जगताप आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनीही आगीवर नियंत्रण आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला। अखेर नीरा ज्युबिलंटचा अग्निशामक बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलं।